चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तंजानिया सरकारकडून साखर आयात प्रतिबंधाचा बचाव। प्रधानमंत्री कासिम माजलिवा यांनी साखर आयात अनुमती निलंबनावर आपल्या निर्णयाचा बचाव करताना सांगितलं की जांजिबारमध्ये महोंडा साखर कारखान्यात उत्पादित साखरेचा जोपर्यंत वापर केला जात नाही तोपर्यंत साखर आयातीवर निर्बंध तसाच राहील। माजलिवा म्हणाले, तंजानियाच्या लोकांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं आहे। ते संसदेत प्रश्नोत्तरांच्या काळात संसद सदस्य जोखू हाशिम अय्युब यांच्या प्रश्नाचं उत्तर देत होते। ते म्हणाले, तंजानियाई लोकांनी मला माझे सहकारी जांजिबारियोसह चांगल्या तऱ्हेनं समजून घेतलं आहे। आमच्याजवळ तंजानिया उत्पादनांची सुरक्षा करण्याची एक पद्धत आहे। जर 36,000 टन साखरेची गरज असेल तर पहिल्यांदा महोंडा साखर कारखान्यात उत्पादित 6,000 टन साखरेचा वापर केला जाईल आणि त्या आयातकांच्या आधी स्थानिक साखर खरेदीसाठी अटी दिल्या गेल्या आहेत। त्यांनी विचारलं की जर आपण विदेशातून साखर आयात केली तर स्थानिक उत्पादक साखर कुठे विकणार। सरकारकडून लावलेला साखर आयातीवरील प्रतिबंध महोंडा साखर कारखाना क्षेत्रातील लोकांना लाभान्वित करेल।